नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी राजश्री कामत तुमका प्रादेशिक खबर दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. मापनशास्त्र नियंत्रकाची पहिलेच फावट आयोजित केल्या राष्ट्रीय परिषदेचे उक्तावण मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी केले. गोयात वजन आनी माप खात्याची परीक्षण प्रयोगशाळा स्थापन करपाचो विचार सुरू आसा अशें केंद्रीय वजन आनी माप खात्याचे मंत्री प्रल्हाद जोशी हांणी म्हळां. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गोंयात जावपी जिल्हो पंचायत वांगडी तशेंच नगरपालिकेची वेंचणूक लढयतलो अशें राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय मुखेल म्हणयारे ब्रिजमोहन श्रीवास्तव हांणी म्हळां. देशाच्या वेगवेगळ्या भागात आयज सावन 4 दीस चलपी छठ पुजा उत्सवाक सुरवात जाल्या. फाल्यां सकाळी 11 वरांचेर आकाशवाणीचेर जावपी मन की बात कार्यावळींत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देश विदेशांतल्या लोकां कडेन आपले विचार मांडटले. आतां पुराय खबरो. कायदेशीर मापनशास्त्र जरी तंत्रीक आसले तरी आमच्या दिसपट्ट्या जिविताचेर परिणाम करता. दर एका वेव्हारात नितीमत्ता, अचूकता आनी पारदर्शकता सुनिश्चित करता. आपमजत गटावरवी वेगवेगळे व्यवसाय करपी नोंदणी, डिजिटल पालन आनी भारत सरकारा कडल्यान मुळाव्या साधन सुविधांचो आधार सारखी रे उपक्रम आमच्या नागरिक केंद्रीत प्रणालीक घटमूट करता अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हळां. ते मापनशास्त्र नियंत्रकाच्या पहिलेच फावट आयोजित केल्या राष्ट्रीय परिषदेच्या उक्तावण सुवाळ्या वेळार मुखेल सोयरे म्हणून उलयताले.
To fairness, accuracy, and the trust every transaction touches the life of citizen. The legal methodology may seem like a specialized field, but it lies with the heart of everyday life. From the fuel we pump, to the food we buy, to the gold we wage.
ह्या वेळार केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, गोंय वजन आनी माप खात्याचे मंत्री दिगंबर कामत आनी केंद्र आनी राज्य सरकाराचे वरिष्ठ अधिकारी हजर आशिले. ह्या परिषदेत 25 राज्यांतल्या नियंत्रकांनी तशेंच केंद्रशासित प्रदेशाच्या नियंत्रकांनी वांटो घेतला. गिरायकांक बरी सेवा दितना डिजिटल माध्यमाचो उपयोग करून सुटसुटीत सेवा दिवप आनी हे करतना उद्देजकांक कमीत कमी अनुपालन करपाच्या नदरेंतल्यान वजन आनी माप मंत्रालय काम करता अशें केंद्रीय वजन आनी माप खात्याचे मंत्री प्रल्हाद जोशी हांणी म्हळां. हे करतना बऱ्या उत्पादनांची निर्मिती तशेंच दर्जो राखून गिरायकांक बरी सेवा दिवपाकूय आमी म्हत्व दिता अशें तांणी सांगलें. गोंयांत वजन आनी माप खात्याची परिक्षण प्रयोगशाळा स्थापन करपाचो विचार सुरू आसा अशी माहिती तांणी दिली.
Whatever they need and undeserving people should not get, and that should in a way lead a path for the ease of doing business. So we have kept one of the this theme use of digital technology and consumer awareness.
ह्या परिषदेतल्यान वेगवेगळ्या राज्यातले वजन आनी माप खाते कशा पद्दतीन काम करता ताच्यो सर्वोत्तम पद्दती खंयच्यो ते कळपाक आनी आपणावपाक मजत जातली अशें मंत्री दिगंबर कामत हांणी म्हळां. ह्या परिषदे उपरांत श्वेतपत्रिका तयार करतले. हाचेर वजन आनी माप खात्याची फुडली म्हत्वाची धोरणां आंखपाच्या नदरेंतल्यान काम सुरू जातलें अशी माहिती केंद्रीय गिरायक वेव्हार मंत्रालयाचे सचीव भारत खेरा हांणी दिल्या. परिषदेत वजन आनी माप खात्याची डिजिटलायज्ड सेवा, नवी यंत्रणा, उद्देजकांक व्यवसाय करतना सुटसुटीतपणा, गिरायकांचे हक्क तशेंच वजन आनी माप खात्याच्या कामकाजाविशी चर्चा जाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गोंयांत जावपी जिल्हो पंचायत वांगडी तशेंच नगरपालिकेची वेंचणूक लढयतलो अशी माहिती राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय मुखेल म्हणयारे ब्रिजमोहन श्रीवास्तव हांणी पणजे घेतिल्ल्या पत्रकार परिषदेत सांगले. राष्ट्रवादी पक्ष वेंचणूक स्वबळाचेर लढयतलो. सध्या तरी गोंयांत हेर पक्षाकडे युती करपाचो राष्ट्रवादी पक्षाचो विचार ना अशें तांणी म्हळां. गोंयांत पक्षाची बांदावळ घटमूट करपाच्या नदरेंतल्यान काम सुरू जालां. दिवाळेच्या फाटभुंयेर राष्ट्रवादी पक्षान नरकासूर तशेंच इको फ्रेंडली आकाशकंदील सर्तीचें आयोजन केल्लें. ह्या सर्तीक गोंयकारां कडल्यान उपाट प्रतिसाद मेळ्ळा अशें श्रीवास्तव हांणी सांगलें. जाल्यार नाताळाच्या परबेक राष्ट्रवादी पक्षा वतीन नखेत्र तयार करपाची सर्त आनी गोठो तयार करपाची सर्त आयोजीत करतले अशी माहिती तांणी दिली. सर्गेस्त मंत्री रवी नायक आयज आमच्या वांगडा नासले तरी तांचो आशिर्वाद उसगांवच्या बाजार प्रकल्पार आसा. उसगांव हांगा बरो बाजार प्रकल्प बांदचो अशें तांकां दिसतालें, देखून ह्या बाजार प्रकल्पाक सर्गेस्त मंत्री रवी नायक हांचें नांव दितले अशी माहिती भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांणी दिल्या. राज्य शार उदरगत एजन्सीच्या सहकार्यान उसगांव गांजे ग्रामपंचायतीत पंचायतीच्या 7व्या वॉर्डातल्या बाजार प्रकल्पाची पुनर्बांदणी आनी जिर्णोद्धार करपाच्या बुनयाद घालपाच्या सुवाळ्यांत आयज ते उलयताले. हो प्रकल्प सुमार 25 कोटी रुपया मोलाचो आसा आनी तातूंत 500 जणांक बसपाची तांक आशिल्लो मल्टीप्लेक्स, सभाघर, खरेदी संकुल तातूंत जायत्यो सुविधा मेळटल्यो, प्रेस रुमूय आसतलो अशें मंत्री विश्वजीत राणे हांणी ह्या वेळार उलयतना सांगलें. 5 वर्सां हो प्रकल्प जीसुड्या सांबाळटलो जाल्यार पंचायतीक अतिरिक्त पयशे खर्च करपाची गरज पडची ना अशें मंत्री राणे हांणी मुखार सांगलें. उसगांवांनी 70 हांगा सी केअर भलायकी सुविधा सुरू जातली जाचे खाला एम्ब्युलन्स आनी 3 भलायकी कर्मचारी आसतले अशें मंत्री राणे हांणी मुखार उलयतना सांगलें. देशाच्या वेगवेगळ्या भागात आयज सावन 4 दीस चलपी छठ पुजा उत्सवाक सुरवात जाल्या. हे उत्सव निसर्गाची आनी स्वच्छतेची उपासना करपी सूर्यदेवाक समर्पित आसा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी छठ महापर्वा निमतान देशभरातल्या आनी जगभरातल्या भाविकांक शुभेच्छा दिल्यात. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेळा ऐकतात.
नई जीएसटी सुधारों के अंतर्गत सरकार ने कृषि क्षेत्र में कर की कटौती से किसानों को बड़ी राहत प्रदान की है. ट्रैक्टरों पर कर की दर 12% से घटाकर 5% कर दी गई है. टायर ट्यूब, हाइड्रोलिक पंप जैसे ट्रैक्टर के कलपुर्जों पर भी जीएसटी दर को 18% से घटाकर 5% कर दिया गया है. इसके अलावा कुछ अन्य जरूरी सामान जैसे विशेष जैव कीटनाशक, सूक्ष्म पोषक तत्व, ड्रिप सिंचाई प्रणाली, स्प्रिंकलर और खेती कटाई तथा मड़ाई की मशीनों पर भी जीएसटी 12% से घटाकर 5% कर दिया गया है कि इस फैसले से किसानों की तरक्की में मदद मिलेगी.
आकाशवाणी पणजी आता मुखावेले खबरो. फाल्यां सकाळी 11 वरांचेर आकाशवाणीचेर जावपी मन की बात कार्यावळीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देश विदेशातल्या लोकांकडे आपले विचार मांडतले. म्हयन्याळ्या रेडिओ कार्यावळीचो हो 127वो भाग असतलो. आकाशवाणी आणि दूरदर्शन नेटवर्क, आकाशवाणी न्यूज संकेतस्थळ आणि न्यूज एअर मोबाईल ॲपावरही हा कार्यक्रम प्रसारित जातो. तसेच आकाशवाणी न्यूज, दूरदर्शन न्यूज, प्रधानमंत्री कार्यालय आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब चॅनलाचेर आजे लाईव्ह प्रसारण जातले. मडगावचा नामनेचा दिंडी उत्सव फुडल्या सप्तकात जावपाचो आसा. ते फाटभुंयेर आज मडगावा दिंडी पथक कार्यशाळेचे फातोडेचे आदले आमदार दामोदर नायक हांच्या हस्तुकी उक्तावण जाले. मडगावच्या दिंडी उत्सवाक 116 वर्सांची व्हड परंपरा आसा आणि दिंडी उत्सव हे मडगावकरांचे एक भूषण असे नायक हांणी ह्या वेळार सांगले. फातोडेच्या दामबाबाचे घोडे ह्या संस्थेन ही कार्यशाळा मडगावच्या रवींद्र भवनात आयोजित केली. ह्या कार्यशाळेत 100 वर तरणाटे वाटेकार झाल्यात. तांकां दिंडीवार, ताळ आणि मृदंगाचो कसो उपयोग करप आणि दिंडीची हालचाली कशो असतात हाचेर सागर बोरकार, चेतन नायक, अजय सतरकार आणि साईश भामल आणि मार्गदर्शन केले. स्वशिस्त तिगोवन दवरल्यारूच विद्यार्थी आपल्या जिवितात कितें तरी करपाक शकता असे मडकयचे पंचायतीचे वांगडी दुर्गादास नायक हांणी सांगले. आज मडकयच्या पीसफूल सोसायटी हॉलांत श्री अमे उच्च माध्यमिक शाळेच्या 30व्या वर्सुकी राष्ट्र सेवा येवजणेच्या निवासी शिबिराचे उक्तावण केल्या उपरांत ते उलयताले. पुस्तकी शिक्षणा परस अशा शिबिरांनी व्यवहारिक शिक्षण आमच्या जिवितात चढ उपेगी पडटा असे नायक हांणी स्पष्ट केले. जिणेत येस मेळपा खातीर विद्यार्थ्यांक नोकरी आणि व्यवसाय करपा खातीर पैशांची गरज असता, पण त्याच वेळार मूल्य आणि चरित्र तिगोवन दवरपाचो चढ यत्न करचो असे अमे विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आणि कार्यावळीचे येजमान संदीप खाणेपारकर हांणी सांगले. श्री अमे उच्च माध्यमिक शाळा सुरू जाऊन सतत राष्ट्र सेवा येवजणेचे शिबीर घडून हाडटा आणि जायत्या विद्यार्थ्यांनी या शिबिराचो लाभ घेऊन आपली कारकिर्द घडयल्या असे प्राचार्य सुभाष जाण हांणी सांगले. भलायकेन भरिल्ल्या आणि समृद्ध जिणे खातीर तरणाट्या पिळगेन गोरवांचे पालन आणि संवर्धन हाचे कडेन स्वरोजगाराचे नदरेन पळोवचे असे आवाहन भारतीय किसान संघाचे शिरोडा ग्राम समितीचे अध्यक्ष सुजय प्रभुदेसाय हांणी केला. शिरोडा ग्राम समितीन दिवाळी पाडव्याच्या निमतान आयोजित केल्या सामुहिक गोपूजन कार्यावळीत ते उलयताले. भारतीय जीवन विमा महामंडळ म्हणजे एलआयसीन वॉशिंग्टन पोस्टच्या फटीच्या वृत्ताचे खंडन केला, जातून एलआयसीचेर अडानी ग्रुप ऑफ कंपनीक निधी गुंतवपाक आणि बाह्य घटकांच्या प्रभावाखाला गुंतवणुकीचे निर्णय घेऊन रोडमॅप तयार केल्याचा आरोप केला. एलआयसीन परत एकदा सांगला की सगळी गुंतवणूक प्रामाणिकपणा आणि योग्य ती जतनाय घेऊन करतात. द वॉशिंग्टन पोस्टान केले आरोप फटीचे आणि निराधार असा असे त्यांनी म्हणा. गोयात फाटल्या 2 दिवसांसावन पावसान नीट धरला. फाटल्या 24 वरांत सरासरी 76 मिलीमीटर इतल्या पावसाची नोंद झाल्या. आयएमडीन फुडल्या 4 दिसांखातीर येलो अलर्ट जारी केला. या काळात वारो, गडगड आणि जगला मारून पाऊस पडटलो अशी शिटकावणी वेधशाळेन दिल्या. पणजेत कमाल तापमान 28 डिग्री सेल्सियस तर किमान 23.5 डिग्री सेल्सियस नोंद झाला. स्केटिंग असोसिएशन ऑफ गोवा वतीन बेतूल हांगा ओएनजीसी हॅलिपॅडाचेर 26 ऑक्टोबराक 8वी राज्यस्तरीय रोलिंग स्केटिंग सर्त जातली. हातूंत खेळगडे 5 ते 15 डिसेंबर मजगती जावपी भारतीय रोलर स्केटिंग महासंघाच्या 63व्या स्पीड स्केटिंग सर्ती खातीर वेचतले. पंजाबातल्या अमृतसर हांगा जावपी राष्ट्रीय सब ज्युनियर चल्यांच्या फुटबॉल सर्ती खातीर गोवा फुटबॉल असोसिएशनान पंगड जाहीर केला. मडगाव क्रिकेट युथ क्लबान गोय खेळा प्राधिकरणाच्या सहकार्यान 27 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर मजगती कोकण रेल्वे मैदानाचेर फातोर्डा, चिखली आणि आगोन हांगा सर्त आयोजित केल्या. तर गोयच्या 19 वर्सां सकयल्या बायला क्रिकेट पंगडात मये कारबाट हांगाचे रक्षणदास स्वप्नेश कळंगुटकर हाची नोव्हेंबरात जावपी T20 सर्ती खातीर निवड जाल्या. आणि आता खबरो सोपोवचे पयली परतून एक फावट काय मुखेल खबरो. मापन शास्त्र नियंत्रकाची पहिलेच फावट आयोजित केली राष्ट्रीय परिषदेचे उक्तावण मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी केले. गोयात वजन आणि माप खात्याची परीक्षण प्रयोगशाळा स्थापन करपाचा विचार सुरू असा असे केंद्रीय वजन आणि माप खात्याचे मंत्री प्रल्हाद जोशी हांणी म्हळा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गोंयात जावपी जिल्हा पंचायत वांगडी तसेच नगरपालिकेची वेचणूक लढयतलो असे राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय मुखेल म्हणयारे ब्रिजमोहन श्रीवास्तव हांणी सांगला. देशाच्या वेगवेगळ्या भागात आयज सावन 4 दीस चलपी छठ पूजा उत्सवाक सुरवात झाल्या. फाल्यां सकाळी 11 वरांचेर आकाशवाणीची जावपी मन की बात कार्यावळीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देश विदेशातल्या लोकांकडे आपले विचार मांडटले. आणि इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. नमस्कार.